कॅमेरा ऍक्शन।
नमस्कार, मी अनिकेत विश्वासराव, तुम्ही ऐकताय लाईट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत।
तुझं आणि पल्लवीचं रिलेशन वॉज व्हेरी पॉप्युलर, म्हणजे यू गाईज वर लाईक आयडल कपल यार, असं असायला हवं वगैरे। आज तुम्ही एकत्र नाही आहात, पण आता तू त्यातनं बाहेर पडलायस आणि आता आम्हाला तुला अभिनंदन करायचं आहे, कारण की स्नेहासारखी इतकी गोड मुलगी तुझ्या आयुष्यात आलेली आहे आणि ती उत्तम डान्सर आहे, उत्तम ऍक्ट्रेस आहे, आणि आता तुमची एंगेजमेंट झाली आहे, तर तिच्यासोबतचं हे रिलेशनशिप कसं फुललं आणि कधी तुमची भेट झाली?
आमची आता फिल्म रिलीज होते हृदयात समथिंग समथिंग, ऑफकोर्स तेव्हा भेट झाली आमची, आणि ती मुंबईत एकटीच राहते।
शी इज नॉट फ्रॉम मुंबई ओर व्हाट?
तुमच्या पुण्याची आहे ती, कोथरूड।
पुण्याच्या पोरीने गाठलं मुंबईच्या पोराला।
पुण्यामध्ये कोथरूड करिश्मा सोसायटी मध्ये आहे, माझ्या मावशीचा पण तिथे फ्लॅट आहे। ती मावशी तिथे राहत नाही, ती साताऱ्याची आहे, त्यामुळे चावी माझ्याकडे देऊन ठेवली होती, काही अडचण लागली पुण्यामध्ये, काही प्रॉब्लेम झाला तर तिकडे जाऊन राहू शकतो मी। सो अच्छा, करिश्मा सोसायटी मध्ये राहते तू? हे सगळं आम्ही खूप शूटिंगच्या लेट असं एकमेकांशी तसं बोलायला लागलो। या फिल्म मध्ये सुद्धा आमचे एकत्र सीन सुद्धा फार तसे कमी आहेत, माझं आणि अशोक मामांचं आणि भूषण बरोबरचं इंटरॅक्शन जास्त आहे याच्यामध्ये, त्यामुळे तसंही काही इंटरॅक्शन झालं नाही।
तुला इम्प्रेस केली तिची की तुला वाटलं की शी इज द राईट पर्सन फॉर यू?
बऱ्याच गोष्टी इम्प्रेसिव्ह आहेत तिच्याबद्दल। एक तर मुळामध्ये मला कामात कोणी सिन्सिअर असेल आणि प्रोफेशनल असेल तर ती गोष्ट दिसण्यापेक्षा किंवा हे मला जास्त आवडते। त्यात ती खूप स्मार्ट आहे, इंटेलिजंट आहे, बेसिकली डोक्याने खूप क्लिअर आहे ती, क्लॅरिटी आहे तिला। जेव्हा आम्ही तिच्या घरचे बघत होते लग्नासाठी आणि माझे तर ऑफकोर्स बघतच होते, सो आम्ही बोलता बोलता विषय निघाला, मी तिला विचारलं, आमचं डिस्कशन झालं बऱ्याच गोष्टींबद्दल, तर तिने मला जे काय समजवून सांगितलं किंवा काय सांगितलं त्याच्यावरनं मला जाणवलं की तिचे थॉट्स खूप क्लिअर आहेत की तिला आयुष्यामध्ये काय करायचं आहे, आयुष्यापासून तिला काय हवं आहे। सो मला ती गोष्ट तिची खूप भावली आणि मग आमचे पेरेंट्स भेटले आणि मग ते झालंच ऍक्च्युली, म्हणजे ते एका एक दीड महिन्यात झालंच। ते
जोडी बनाई थी तो मिली गई असं झालं। सिन्स यू सेड की तू अनेकदा फिमेल रोल्स केले आहेत, तर तुला जर होऊन गेलेला एखादं स्त्री पात्र करायचं असेल तर कोणाचं आणि कुठला रोल तुला करायला आवडेल?
मला मोरूची मावशी करायला आवडेल।
क्या बात है। एक रिग्रेट जे तुला आहे आयुष्यातलं?
लहानपणी माझ्या बाबांचं खूप हट्ट होता की मी गाणं शिकावं, तर मी हृदयात समथिंग समथिंग मध्ये गायलो सुद्धा आहे, युट्यूब वरती वगैरे तुम्ही बघू शकता। सो ते एक रिग्रेट आहे की मी प्रॉपर ट्रेन्ड सिंगर नाही आहे, जे मी होऊ शकलो असतो, टॅलेंट मी एक्सप्लोअर करू शकलो असतो।
लोकांची दुकाने बंद करणार बस की आता? आता मला सांग की युअर 3 AM फ्रेंड
बरेच आहेत, ते स्वप्नील आहे, योगेश आहे, स्नेहा आहे, मी लग्न करत असलो तरी काय झालं, ती माझी आधी मैत्रीण आहे।
नेक्स्ट बिग बॉस सीझन मध्ये सोबत एका मित्राला घेऊन जायची संधी मिळाली तर कोणाला घेऊन जाशील?
जितेंद्र जोशी।
का? आणि
कारण एक तर तो माझा खूप चांगला मित्र आहे, तो खूप तिथे मला आणि इतर सगळ्यांनाच एंटरटेन करेल खूप, आणि तो स्वतः बिग बॉसचा खूप चाहता आहे आणि तो असा बिग बॉस हिंदी फॉलो वगैरे करतो।
कुठली क्वालिटी तुला घ्यायला आवडेल ह्या लोकांकडनं? अशोक सराफ मामा।
टायमिंग कॉमेडीचं।
पुष्कर श्रोत्री।
त्याचा सकारात्मक दृष्टिकोन।
सई ताम्हणकर।
तिचं डबिंगचं टॅलेंट मला घ्यायला आवडेल, कारण मी डबिंग जेव्हा करतो तेव्हा मी जे केलेलं आहे तसंच्या तसं करतो, पण सई जेव्हा डबिंग करते तेव्हा तिचा रोल खूप एनहान्स करते ती डबिंग मध्ये।
नवीन गोष्ट कळाली सई बद्दल। बरं, भरत जाधव।
माणूस की।
अंकुश
घ्यायला आवडेल, म्हणजे माझ्याकडे या गोष्टी नाही आहेत म्हणून असं नाही, भरत
पॉझिटिव्ह। ओके, अंकुश चौधरी।
हेल्पिंग नेचर, तो सगळ्यांचा 3 AM फ्रेंड असू शकतो। हो।
सचिन खेडेकर।
टॅलेंट वगैरे सगळं ठीक आहे, ते मी आता परत मी काय बोलण्यामध्ये अर्थ नाही, मर्सिडीज त्याची।
तो हमने सोचा ही नहीं कब लेकर जा रहे हो राइड पर। कुठला सल्ला देशील ह्या लोकांना? हेमंत ढोमे।
ऍक्टिंग कडे जरा दुर्लक्ष होत आहे तर ते होऊ देऊ नकोस, ऍक्टिंग आई तितकीच लेखन आणि दिग्दर्शना बरोबर चालू ठेव।
जितेंद्र जोशी।
बोलण्याआधी थोडा एक पॉज घेत जा आणि थोडा आयुष्यात थोडा थांब, जरा शांत हो जरा तू।
स्नेहा चव्हाण।
मला वाटलं ह्या व्यक्तीकडनं सल्ला काय घेणार आहेस तू असं विचारण्यास। मी सल्ला देईन तिला की थोडस पेशन्स आण, मेडिटेट कर जरा, कारण त्याची तुला स्वतःलाही गरज आहे आणि पुढे तुला खूप गरज लागणारही आहे।
संतोष जुवेकर।
फक्त जितेंद्रला जाऊन भेटू नको, आम्ही पण तुझे मित्र आहोत तर आम्हाला सुद्धा जरा भेट।
काय म्हणतो या
आम्हाला सुद्धा आम्हाला सुद्धा जरा भेटत जा.
आम्हालाही भेटत जा रे, काय असं करतोस? इतक्या छान गप्पा झाल्या, काय मस्त भारी प्रवास सांगितलास तू तुझ्या आयुष्यातला. पण मला सांग,
बोलायची सवय नाहीये मला.
पण बोललास आज, खूप छान बोललास.
तुझ्या पद्धतीने माझी इमोशनल साईड छान हाताळली, कारण मी कुठे बोलत नाही किंवा काय. पण तुझ्याशी मी बोललो, मी तुला सांगू शकलो असतो की मी ह्या प्रश्नाचं उत्तर नाही देणार किंवा मला डिस्कस नाही करायचंय. पण तू इतकं फ्रेंडली आहेस आणि इतकं तू छान कम्फर्टेबल करून घेतेस सगळ्यांनाच, त्यामुळे तुझ्याकडे सुद्धा मन मोकळं करायला काहीच वाटत नाही.
थँक्यू, आय एम ग्लॅड की तुला ते वाटतं सांगावं. बर, आणि तुझ्या आयुष्यातले लाईट्स कॅमेरा ऍक्शन मोमेंट तू कोणत्या क्षणाला म्हणशील?
ऊन पाऊस नक्कीच मी म्हणेन,
कारण त्याने सगळेच उन्हाळे आणि पावसाळे सगळेच दाखवले ऍक्च्युली, यु नो अनिकेतला.
खऱ्या अर्थाने तो टर्निंग पॉइंटच होता.
ऍक्टर म्हणून
ओळख माझी करून दिली.
ऑल राईट, सो दॅट वॉज अनिकेत विश्वासराव. हे विश्वासराव एवढं मोठं सरनेम
आहे. विश्वासराव जसं नाव जसं आहे भारत रॉयल, ते रॉयल्टी माझ्या ब्लड मध्येच आहे.
ओके, सो आम्ही तुझ्या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवला आज आणि तू त्या विश्वासाने यु नो ह्या सगळ्या गोष्टी इथे रिव्हील केल्या, त्याबद्दल धन्यवाद अनिकेत. आणि थँक्स लॉट, आणि असाच आनंदी राहा, खुश राहा आणि खूप छान काम करत राहा.
थँक्यू सो मच. 93.5 रेड एफएम बजाते रहो.